चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं योगदान अमूल्य। मुख्यमंत्री। कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील सगळे नागरिक सहभागी होत असताना राज्यातील बालयोद्धेही मागं नाहीत। कुणी वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करत आहे, तर कुणी शिष्यवृत्तीची। निरागस बालपण अनुभवणारी ही मुलं जेव्हा सामाजिक दायित्वापोटी सजग होतात आणि मदतीचा हात पुढं करतात, तेव्हा त्यांच्यातील ही संवेदनशीलता पाहून मन भारावून जातं आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईला आपल्याला अधिक बळ मिळतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं असून, वाढदिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणाऱ्या शौर्य, कस्तुरी, श्रेयस, अंश यांच्यासह मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करणाऱ्या अंकितला धन्यवाद दिले आहेत। वाढदिवसाच्या निमित्तानं शुभा आशीर्वाद दिले आहेत। मीरा भाईंदरच्या कस्तुरी सचिन बोंबले पाटील या मुलीनं 515, सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील तारले गावच्या शौर्य राठी नावाच्या बालकानं 501, बारामतीच्या अंश संदीप गायकवाड यानं 5000 रुपये, इंदापूरच्या श्रेयस सुनील जगताप यानं 1000 रुपयाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे। पुण्याच्या अंकित मनोज नाईकनं आपली मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची 1630 रुपयांची रक्कमही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे। कोवळ्या मनाची ही बालकं आपल्या मजबूत भारताचं प्रतिनिधित्व करतात, त्यांची मदत खूप अमूल्य आहे। अशी सुसंस्कृत आणि समाजहिताची जाण असणारी पिढी आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहे, असंही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री सहायता निधीत 331 कोटी रुपये। मुख्यमंत्री सहायता निधीत आतापर्यंत 331.70 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे। ज्यांना या आपत्तीच्या काळात मदत देऊन कोविड विषाणू विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचं आहे, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आहे। या खात्यात सढळ हातानं रक्कम जमा करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे।